आकाशवाणी। दीपक वेलणकर राष्ट्रीय बातम्या देत आहे। ठळक बातम्या। व्यावसायिक ग्राहकांना आणखी 10% एलपीजी पुरवठा करायला केंद्र सरकारची मंजुरी। 100 औद्योगिक पार्क विकसित करण्यासाठीच्या भव्य योजनेला केंद्र सरकारची मंजुरी। शुद्धलेखन दुरुस्तीच्या नावाखाली 1 ते 1.5 लाख शेतकऱ्यांची फसवणूक। महसूल विभागातला सर्वात मोठा घोटाळा उघड झाल्याची महसूल मंत्र्यांची माहिती। दिल्ली आणि इंदूरमध्ये लागलेल्या आगीत 17 जणांचा मृत्यू। आणि देशात जबाबदार, पारदर्शक आणि विश्वासार्ह जाहिरात व्यवस्थेची गरज, माहिती आणि प्रसारण मंत्रालयाच्या सचिवांकडून व्यक्त। आणि आता बातम्या विस्तारानं। व्यावसायिक ग्राहकांना आणखी 10% एलपीजी पुरवठा करायला केंद्र सरकारनं आज मंजुरी दिली। त्यामुळे या ग्राहकांना आता मासिक वापराच्या सरासरीच्या 30% एलपीजी मिळेल। अधिकाधिक व्यावसायिक ग्राहकांनी एलपीजीऐवजी पाईप गॅसचा वापर करावा यासाठी प्रयत्न करण्याचं आवाहन पेट्रोलियम सचिवांनी सर्व राज्यांच्या मुख्य सचिवांना पत्र लिहून केलं आहे। केंद्रीय मंत्रिमंडळानं आज 100 औद्योगिक पार्क विकसित करण्यासाठी भारत औद्योगिक विकास योजना भव्यला मंजुरी दिली। यासाठी 33,660 कोटी रुपयांच्या निधीची तरतूद केली आहे। मंत्रिमंडळाच्या बैठकीनंतर नवी दिल्लीत माहिती आणि प्रसारण मंत्री अश्विनी वैष्णव यांनी ही माहिती दिली।
एक इन्वेस्टमेंट रेडी प्लग एंड प्ले इंडस्ट्रियल पार्क्स का स्कीम बनी है, जिसके तहत 100 शहरों के पास में 100 ऐसे शहर जहां पर इंडस्ट्रियल इकोसिस्टम बनता है या बन सकता है, वहां पर इन्वेस्टमेंट रेडी प्लग एंड प्ले इंडस्ट्रियल पार्क्स बनाए जाएं। करीब भारत सरकार की तरफ से सपोर्ट होगा 1 करोड़ पर एकड़ और मिनिमम 100 एकर्स का रिक्वायरमेंट इसमें एलिजिबिलिटी के लिए चाहिएगा। हालांकि इसको नॉर्थ ईस्ट और हिली एरियाज के लिए 25 एकर्स ही रखा जाएगा। 6 वर्षों का ये प्रोग्राम है, 6 इयर्स का प्रोग्राम है और इसमें राज्य सरकारों के साथ मिलकर और सेंट्रल पीएसयूज के साथ मिलकर डेवलप करेंगे।
उद्योग क्षेत्रात जागतिक दर्जाच्या पायाभूत सुविधा विकसित करणं, उत्पादन क्षमतेला चालना देणं हा या योजनेचा उद्देश आहे। याशिवाय 2026 ते 2031 या कालावधीसाठी लघु जलविद्युत प्रकल्प विकास योजनेलाही मंत्रिमंडळानं मंजुरी दिली। या योजनेअंतर्गत 1500 मेगावॅट क्षमतेचे लघु प्रकल्प उभारण्यासाठी 2584 कोटी रुपयांपेक्षा जास्त निधीची तरतूद केली आहे। केंद्रीय आर्थिक व्यवहार विषयक मंत्रिमंडळ समितीनं आज 2023-2024 कापूस हंगामासाठी भारतीय कापूस महामंडळाला 1,718 कोटी रुपयांच्या किमान आधारभूत किंमत निधीला मंजुरी दिली। 2023-2024 कापूस हंगामामध्ये 114,47,000 हेक्टर क्षेत्र लागवडीखाली असण्याचा आणि 3,25,22,000 गाठी इतकं उत्पादन होण्याचा अंदाज व्यक्त केला होता। देशातल्या शेतकऱ्यांचं उत्पन्न वाढवणं, अन्न सुरक्षा सुनिश्चित करणं आणि नागरिकांना पौष्टिक अन्न उपलब्ध करून देणं हे केंद्र सरकारचं ध्येय असून ते गाठण्यासाठी आवश्यक त्या उपाययोजना आखल्या असून त्या राबवल्या जात असल्याचं केंद्रीय कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्री शिवराज सिंग चौहान यांनी आज सांगितलं। लोकसभेत कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्रालयाच्या 2026-2027 अर्थसंकल्पीय मागण्यांवरच्या चर्चेला ते उत्तर देत होते। कृषी उत्पादन वाढीसाठी केलेल्या प्रयत्नांमुळे अन्नधान्य आणि बागायती उत्पादनामध्ये विक्रमी वाढ झाली। तांदूळ उत्पादनामध्ये भारतानं चीनला मागे टाकल्याचं त्यांनी सांगितलं। लोकसभेनं आज विनियोजन विधेयक 2026 क्रमांक 2 मंजूर केलं। अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी हे विधेयक मांडलं होतं। लोकसभेनं विविध मंत्रालयाच्या अनुदानाच्या मागण्याही चर्चेविना मंजूर केल्या। या मंत्रालयांमध्ये गृह, संरक्षण, परराष्ट्र व्यवहार, ऊर्जा, माहिती आणि प्रसारण, ग्राहक व्यवहार, आरोग्य आणि नागरी विमान वाहतूक यांचा समावेश आहे। विरोधी सदस्यांनी मांडलेले कपातीचे प्रस्ताव सभागृहानं आवाजी मतदानानं फेटाळले। त्यानंतर सभागृहाचं कामकाज दिवसभरासाठी तहकूब करण्यात आलं। आता सोमवारी कामकाज पुन्हा सुरू होईल। राजकारणात सक्रिय असलेल्या व्यक्तीच्या आयुष्यात कधीच पूर्ण विराम नसतो, त्यामुळे कार्यकाळ संपल्यानं राज्यसभेतून निवृत्त होणाऱ्या सदस्यांनीही यापुढे देशहितासाठी कार्यरत राहावं असं आवाहन प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी केलं आहे। राज्यसभेतून निवृत्त होणाऱ्या 59 सदस्यांना आज निरोप देण्यात आला, त्यावेळी ते बोलत होते। राज्यसभेचे उपसभापती हरिवंश यांनी दिलेलं योगदान वाखाणण्याजोगं असल्याचं प्रधानमंत्री म्हणाले। राज्यसभेचे अध्यक्ष सी पी राधाकृष्णन, विरोधी पक्षनेते मल्लिकार्जुन खरगे आणि इतर मान्यवरांनीही या सर्वांना शुभेच्छा दिल्या. शुद्धलेखन दुरुस्तीच्या नावाखाली 1 ते 1.5 लाख शेतकऱ्यांची फसवणूक महसूल खात्याच्या अधिकारी कर्मचाऱ्यांनी केली आहे. राज्याच्या महसूल खात्यातला हा आत्तापर्यंतचा सर्वात मोठा घोटाळा असल्याची माहिती महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी आज विधानपरिषदेमध्ये दिली. महसूल विभागाच्या कलम 155 गैरवापर करून 7-12 उतारांमध्ये मोठ्या प्रमाणावरती फेरफार झाले. काही ठिकाणी बेकायदेशीरित्या जमीन हस्तांतरण देखील करण्यात आल्याची माहिती बावनकुळे यांनी दिली आहे. या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या AIR न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्वाच्या बातम्या वाचता येतील. राष्ट्रीय बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. दिल्लीत पालम परिसरातल्या एका बहुमजली इमारतीला आग लागल्यानं 9 जणांचा मृत्यू झाला आहे. या दुर्घटनेमध्ये 3 जण जखमी झाले आहेत. मध्य प्रदेशात इंदूर इथे आज पहाटे इलेक्ट्रिक कार चार्जिंग पॉईंटचा स्फोट झाल्यामुळे लागलेल्या आगीत एकाच घरातल्या 8 जणांचा मृत्यू झाला. चार्जिंग पॉईंट ज्या घराजवळ होता त्या घरातल्या गॅस सिलिंडरचाही स्फोट झाल्यामुळे आग आणखी भडकली. या आगीतून 3 जणांना वाचवण्यामध्ये यश आलं असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. या दोन्ही दुर्घटनांबद्दल प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी तीव्र दुःख व्यक्त केलं असून प्रधानमंत्री राष्ट्रीय मदत निधीतून मृतांच्या कुटुंबाला प्रत्येकी 2 लाख रुपये तर जखमींना प्रत्येकी 50,000 रुपयांच्या आर्थिक मदतीची घोषणा केली आहे. देशात जबाबदार पारदर्शक आणि विश्वासार्ह जाहिरात व्यवस्थेची गरज माहिती आणि प्रसारण मंत्रालयाचे सचिव संजय जाजू यांनी व्यक्त केली आहे. ॲडव्हर्टिजमेंट स्टँडर्ड काउन्सिल ऑफ इंडियानं मुंबईत आयोजित केलेल्या परिषदेमध्ये ते बोलत होते.
सारे इंडस्ट्री के लीडर्स को संबोधित करते हुए ये आग्रह किया है कि अपनी कैंपेन्स में ट्रस्ट को बढ़ावा दें, अपनी कैंपेन्स को प्रभावी बनाने के लिए, कॉस्ट इफेक्टिव बनाने के लिए टेक्नोलॉजी का इस्तेमाल करें और आने वाले समय में जो आर्टिफिशियल इंटेलिजेंस की दुनिया है उसके जो भी बेनिफिट्स हैं उससे फ़ायदा उठाएं, पर साथ ही साथ उससे जो लिमिटेशंस हैं, उसके जो हानियाँ हो सकती हैं उनसे भी अपनी कैंपेन्स में और अपने प्लान्स में बचने के सारे प्रयास करें.
जाजू यांनी डिजिटल जाहिरातींशी संबंधित धोके देखील अधोरेखित केले. यामध्ये आर्थिक फसवणूक, दिशाभूल करणाऱ्या गुंतवणूक संदर्भातल्या जाहिराती आणि बनावट नोकरीच्या ऑफर्स यांचा समावेश असल्याचा उल्लेख त्यांनी केला. व्यावसायिक अभिव्यक्ती ही अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा एक भाग असली तरी देखील दिशाभूल करणाऱ्या आणि फसव्या जाहिरातींवर नियंत्रण ठेवलं जाऊ शकतं आणि ते ठेवलं पाहिजे हे त्यांनी अधोरेखित केलं. दुपारी जाजू यांनी इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ क्रिएटिव्ह टेक्नॉलॉजी या संस्थेला भेट देऊन कामकाजाचा आढावा घेतला. देशातल्या शेअर बाजारात सुरू असलेली तेजी आज सलग 3रा दिवशी कायम राहिली. दिवसअखेर सेन्सेक्स 633 अंकांची वाढ नोंदवून 76,704 अंकांवर बंद झाला. निफ्टी 197 अंकांनी वधारून 23,778 अंकांवर स्थिरावला. 17 दरम्यान दोन्ही निर्देशांकांनी यापेक्षा मोठी वाढ नोंदवली होती. इराण, इस्रायल आणि अमेरिका युद्धामुळे झालेल्या घसरणीचा लाभ उठवत गुंतवणूकदारांनी खरेदी केल्यानं ही तेजी दिसून येते आहे असं विश्लेषकांचं मत आहे. पश्चिम बंगालमध्ये होणाऱ्या आगामी विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर निवडणूक आयोगानं मोठ्या प्रमाणात प्रशासकीय तसंच पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्या केल्या आहेत. जिल्हा निवडणूक अधिकारी म्हणून कार्यरत असलेल्या 11 जिल्हाधिकाऱ्यांना पदावरून दूर केलं आहे तर कूच बिहार, जलपाईगुडी, मालदा, मुर्शिदाबाद, नादिया तसंच उत्तर आणि दक्षिण 24 परगणा या जिल्ह्यातील अधिकाऱ्यांच्या बदल्या केल्या आहेत. हे आदेश तात्काळ लागू करण्याच्या सूचनाही निवडणूक आयोगानं दिल्या आहेत. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी उद्याच्या गुढीपाडव्यानिमित्त जनतेला शुभेच्छा दिल्या आहेत. गुढीपाडव्याप्रमाणेच त्यांनी चैत्र शुक्लादी, उगादी, चेटीचंद, नवरोज, साजिबू, चेय्यारा ओबो या सणांच्या देखील शुभेच्छा दिल्या आहेत. राज्यपाल जिष्णुदेव वर्मा यांनी गुढीपाडवा तसंच नूतन वर्षानिमित्त जनतेला शुभेच्छा दिल्या आहेत. ठळक बातम्या पुन्हा एकदा. व्यावसायिक ग्राहकांना आणखी 10% LPG पुरवठा करायला केंद्र सरकारची मंजुरी. 100 औद्योगिक पार्क विकसित करण्यासाठीच्या भव्य योजनेला केंद्र सरकारची मंजुरी. शुद्धलेखन दुरुस्तीच्या नावाखाली 1 ते 1.5 लाख शेतकऱ्यांची फसवणूक. महसूल विभागातला सर्वात मोठा घोटाळा उघड झाल्याची महसूल मंत्र्यांची माहिती. दिल्ली आणि इंदूरमध्ये लागलेल्या आगीत 17 जणांचा मृत्यू आणि देशात जबाबदार पारदर्शक आणि विश्वासार्ह जाहिरात व्यवस्थेची गरज माहिती आणि प्रसारण मंत्रालयाच्या सचिवाकडून व्यक्त. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.